चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जीएसटी वसुली घटल्यानं नव्यानं कर आकारणी। नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनानं 1.3 लाख कोटी रुपयांचा स्तर गाठला। मात्र 3 महिन्यांच्या कालावधीनंतर जीएसटी संकलनास 1 लाख कोटींचा टप्पा पार करता आला। दुसरीकडे जीडीपीच्या वृद्धीदरातही सतत घसरण होत असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत हा वृद्धीदर 4.5% खालावला। जीएसटीतून अपेक्षित वसुली होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काही वस्तूंवरील करात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली। ठाकूर म्हणाले, जीएसटी परिषदेची बैठक 18 डिसेंबरला होणार आहे, यावेळी जीएसटीबाबत निर्णय घेण्यात येईल। या पार्श्वभूमीवर या बैठकीस महत्व प्राप्त झालं असून सरकारनं त्यापूर्वीच राज्य सरकारांशी संभाव्य जीएसटी बदलांबाबत चर्चा सुरू केली असून राज्यांचे अभिप्राय मागवले आहेत। बिगर भाजपशासित राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी तसंच प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या जीएसटी भरपाईत होत असलेल्या विलंबाबद्दल या प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांजवळ चिंता व्यक्त केली। यामध्ये दिल्ली, पंजाब, पुदुच्चेरी आणि मध्य प्रदेशचे अर्थमंत्री तसंच केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या प्रतिनिधींचा समावेश होता।